कोविड-19 अनौपचारिक प्रक्रिया आता संपूर्ण देशात सुरू झाली. जेव्हा अत्यावश्यक असेल तेव्हाच घराबाहेर जा. प्लीज कव्हर किंवा.
हॅलो, ढवळे सर बोलतात ना? सर, विशाल बोलत आहे मी, परान स्पेस गेम्स म्हणून. सर, आपण मागे एन्क्वायरी केली होती ट्रायडंट प्रोजेक्ट साठी वाकड मध्ये. काय झालं सर आपलं डिसिजन? आपण व्हिजिट पण केली होती मागे. ओके ओके, म्हणजे आता सध्या बुकिंग नाही करायचं का तुम्हाला? ओके, काय दुसरा प्रॉब्लेम होता का सर? काय आवडला नाही की काय म्हणजे असं होत का? ओके, साधारण मी तुम्हाला परत कधी कॉन्टॅक्ट करू सर? ओके.